अहो तुरेवाले बुवा, तुम्हाला माझा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण चालू आहे त्यावर आधारित एक छोटासा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये दर हजारी मुलांमागे मुलींचं प्रमाण किती आहे. एक साधा आणि सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तर द्याल याची मी अपेक्षा बाळगतो.
विनंती करतो करू नको.
अविचाराने जगणाराला स्वर्गात जागा नाय रे, अविचाराने जगणाराला स्वर्गात जागा